चीनी मंडी .com पॉडकास्ट।
राज्य सहकारी बँकेनं वाढवलं साखरेचं मूल्यांकन, साखर कारखान्यांना होणार फायदा। केंद्र सरकारनं साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे। केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं साखरेचं मूल्यांकन वाढवलं आहे। बँकेनं 100 रुपयांनी मूल्यांकन वाढवलं असून ते आता 3100 रुपये प्रति क्विंटल झालं आहे। सध्या कॅश फ्लो कमी असल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP देताना अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना यामुळं मदत होण्याची अपेक्षा आहे। या संदर्भात राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक AR देशमुख म्हणाले, साखर कारखान्यांसाठी प्रति क्विंटल तारण रक्कम 2635 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे। त्यात बँकेची प्रति क्विंटल 750 रुपये रिकव्हरी गृहीत धरली तर कारखान्यांना ऊस बिल भागवण्यासाठी प्रति क्विंटल 1885 रुपये मिळतील। या संदर्भातील परिपत्रक बँकेकडून साखर कारखान्यांना पाठवण्यात आलं आहे। यापूर्वी बँकेनं प्रति क्विंटल साखरेचं 3000 रुपये मूल्यांकन केलं होतं। राज्याच्या काही भागात या महिन्यातच साखर हंगाम संपणार आहे। मराठवाड्यात काही साखर कारखान्यांनी काम थांबवण्याची तयारीही सुरू केली आहे, पण प्रत्यक्षात 15 एप्रिलपर्यंत हंगाम चालण्याची शक्यता आहे। साखरेची किमान विक्री किंमत वाढवल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी तातडीनं साखर विक्रीची टेंडर काढली आहेत, पण बाजारपेठेतून अद्याप त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे सरचिटणीस मुकेश कुवेदिया म्हणाले, किमान विक्री दर वाढणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी साखर उचलली होती, त्यामुळे आता नव्या दरानं साखर खरेदी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही। सध्या मध्यम ग्रेडच्या आणि छोट्या ग्रेडच्या साखरेच्या दरातील फरक केवळ 50 रुपयांवर आला आहे। यापूर्वी हा डिफरन्स 100 ते 230 रुपयांच्या दरम्यान होता। सध्या S Sugar 3100 रुपये तर M Sugar 3150 रुपये क्विंटल दरानं विकली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली। साखरेची मागणी ही पुढच्या महिन्यापासून वाढेल असं मतही कुवेदिया यांनी व्यक्त केलं आहे। सध्या साखर व्यापारी सरकारच्या घोषणांवर बारीक लक्ष ठेवून आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार जास्त विक्री कोटा जाहीर करेल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे, असं कुवेदिया यांनी सांगितलं। महाराष्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत राज्यात 82 लाख टन साखर उत्पादन झालं आहे। यापूर्वी यंदा राज्यात 105 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता, पण पाणी टंचाई आणि पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव यामुळं आता राज्यातील साखर उत्पादन केवळ 95 लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे। उसाच्या थकीत बिलांचा ताजा आकडा अद्याप समजलेला नाही, तरी सध्याच्या घडीला राज्यात 6500 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे। सध्या 25% FRP जमा न केलेल्या साखर कारखान्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे, असंही गायकवाड यांनी सांगितलं।